हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविगंशतिश्च मे त्रयोविगंशतिश्च मे पञ्चविगंशतिश्च मे सप्तविगंशतिश्च मे नवविगंशतिश्च म एकत्रिगंशच्च मे त्रयस्त्रिगंशच्च मे चतस्रश्च मे चौ च मे द्वादश च मे षोडश च मे विगंशतिश्च मे चतुर्विगंशतिश्च मेऽष्टाविगंशतिश्च मे द्वात्रिगंशच्च मे षट्त्रिगंशच्च मे चत्वारिगंशच्च मे चतुश्चत्वारिगंशच्च मे ताचत्वारिगंशच्च मे वाजश्च प्रसवश्चापि जश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च। ॐमिडादेवहूर्मनुर्यज्ञनीर्बृहस्पतिरुक्तामदानीशगंसि षद्विश्वे देवासूक्तवाचः पृथिवीमातर्मा माहिगंसीर्मधुमनिश्चे मधुजनिश्चे मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमती देवेभ्यो वाचमुद्यासगं शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तम् मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं। भगिनी वर्गाने आपापल्या पर्सेस मांडीवर घेऊन पुढे सरकावं आणि स्वामी स्वरूपानंदांच्या फोटोच्या दिशेने सरकावं। पुरुष वर्गाने पांडुरंगाच्या बाजूला सरकून घ्यावं आणि जास्तीत जास्त पुढे सरकावं। आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवर आहेत ना हे तपासून पाहावं। आज परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ यांच्या आठवणी ज्या सद्भक्त मिलिंदाजांनी लिहिलेल्या आहेत त्या सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला वाचून दाखवणार आहेत।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। माया अपार्टमेंट या मंडळाच्या मालकीच्या पहिल्या वास्तूमध्ये सर्व केंद्र नियमितपणे सुरू झाली। स्वामीजींना त्यांची स्वास्थ्य मिळेल असं वाटत असतानाच एका नवीन समस्येने डोकं वर काढलं। स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळ हा प्रायव्हेट ट्रस्ट म्हणून स्थापन झाला होता आणि त्याची सरकार दरबारी नोंदही करण्यात आली होती। प्रायव्हेट ट्रस्टवर आपलं 100% नियंत्रण राहू शकतं। आपल्या वास्तूत कोणी यावं अथवा न यावं याबद्दलही आपण निर्णय घेऊ शकतो वगैरे युक्तिवाद करून तसा निर्णय स्वामीजींच्या तत्कालीन निकटवर्तीयांनी घेतला होता। सर्वांना कसं वाटत आहे हे लक्षात आल्यावरून स्वामीजींनी प्रायव्हेट ट्रस्ट किंवा खाजगी न्यास अशा स्वरूपाला संमती दर्शवली होती। या कल्पनेला थोड्याच दिवसात धक्का देणारी एक घटना घडली। मंडळाच्या बँक खात्यातील काही व्यवहार करण्याच्या निमित्ताने मकरंद आणि विजय जनता सहकारी बँकेच्या टिळक रोड शाखेत गेले होते। ब्रँच मॅनेजरशी बोलताना मंडळाचा विषय निघाला तेव्हा त्यांनी प्रायव्हेट ट्रस्टवर आयकर विभागाचं बारीक लक्ष कसं असतं ते सांगितलं। स्वामीजींचेही ते परिचित असल्यामुळे त्यांनी स्वामीजींना तसा निरोप देण्याविषयी सुचवलं। मकरंदांनी ताबडतोब हे सर्व कथन स्वामीजींच्या कानावर घातलं। स्वामी हे ऐकून गंभीर झाले। संध्याकाळच्या केंद्रात त्यांनी मला याविषयीची चौकशी करण्याबद्दल सांगितलं. ते म्हणाले, तुझ्या घरा शेजारी जे वैद्य राहतात त्यांना तू जाऊन भेट, आपल्या प्रायव्हेट ट्रस्टची त्यांना माहिती दे, ते इन्कम टॅक्सचीच कामं करतात ना, त्यांना विचार प्रायव्हेट ट्रस्ट बाबत निश्चित नियम काय आहेत. मी त्याच दिवशी रात्री वैद्यमामांना भेटायला गेलो. त्यांना सगळं सांगितल्यावर मला ते समजलेलं बरोबर आहे. प्रायव्हेट ट्रस्टकडे आलेल्या प्रत्येक पैशावर 30-32% इन्कम टॅक्स भरावाच लागतो असा कडक निर्बंध आहे. थोडक्यात, जमा केलेल्या सर्व देणग्या करपात्र ठरतात हा तसा मंडळासाठी मोठा धक्का होता. दुसऱ्या दिवशी स्वामीजींना वैद्यमामांचा निरोप दिला. स्वामींचा आणि त्यांचा परिचय होताच वेळ न घालवता स्वामीजींनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. मला वाटतं त्यांच्याबरोबर आम्ही 3-4 जण होतो. वैद्य म्हणाले, अहो, आजकाल काही मंडळी आपल्याकडे असलेला बेहिशोबी पैसा प्रायव्हेट ट्रस्ट किंवा फॅमिली ट्रस्ट मध्ये टाकतात, परंतु इन्कम टॅक्स विभागाच्या नजरेत तो प्रायव्हेट ट्रस्ट म्हणजे प्रायव्हेट व्यक्तीच ठरते आणि त्यात येणारा प्रत्येक रुपया टॅक्सेबल धरला जातो. माझ्या मते तुमचा ट्रस्टही याला अपवाद ठरणार नाही. स्वामीजी म्हणाले, सुरुवातीला मी याबद्दल सर्व मंडळींना विचारलं होतं, पण आमच्यातल्या कोणाला त्याची नीट कल्पना नसल्यामुळे हा गोंधळ झाला आहे. आता इथून काय मार्ग काढता येईल? वैद्य म्हणाले, माझा याबाबत काही विशेष अभ्यास नाही आणि मला ट्रस्टच्या कामांचा अनुभवही नाही. तुम्हाला जर अचूक मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही बाळासाहेब भिडेंकडे जा. स्वामी म्हणाले, बाळासाहेब भिडे माझ्या चांगलेच परिचयाचे आहेत. ते काही वर्ष ज्ञानेश्वरी प्रवचनाला नियमितपणे येत असत. त्यांच्याकडे आम्हाला जाता येईल. वैद्यांनी दुजोरा दिला. बाळासाहेब भिडे अतिशय निष्णात आहेत. मी त्यांना याबाबत गुरु मानतो. त्यांना पालखीवाला ऑफ पुन्हा म्हणतात. प्रत्यक्ष नानी पालखीवाला सुद्धा काही केसेस त्यांच्याकडे पाठवतात. तुम्ही इतर कोणाला विचारत बसण्यापेक्षा त्यांच्याकडे जावं असं निश्चितपणे मला वाटतं. अतिशय द्रुत गतीने निरोपांची देवाणघेवाण करून संध्याकाळचं माया अपार्टमेंटचं केंद्र आटून आम्ही 4-5 जण स्वामींसमवेत बाळासाहेब भिड्यांच्या घरी पोहोचलो. जंगली महाराज रोडवर असलेल्या त्यांच्या घरात बाळासाहेब आणि त्यांची पत्नी यांनी अत्यंत आदरानं स्वामीजींचं स्वागत केलं. सद्भक्त योगिनीताई ताडे व यांचे बाळासाहेब हे मेहुणे असल्यामुळे त्या कुटुंबाचा स्वामीजींशी निकटचा परिचय होता. बाळासाहेबांना स्वामीजींनी एकूण सर्व घटनाक्रम थोडक्यात पण समर्पक पद्धतीने समजावून सांगितला. त्यांनी लक्षपूर्वक सर्व ऐकलं आणि ते म्हणाले, आताच्या परिस्थितीत प्रायव्हेट ट्रस्ट ही मोठीच अडचण आहे आणि वैद्य म्हणतात तसं ट्रस्ट हा हायेस्ट टॅक्स ब्रॅकेटमध्ये जाणारच. स्वामींनी त्यांना विचारलं की आता यातून काय मार्ग. त्यांनी ट्रस्टची घटना वाचायला घेतली. महत्वाचे मुद्दे पटापट वाचले आणि म्हणाले, सोपं आहे, तुम्ही त्वरित याच नावाचा पब्लिक रिलिजियस किंवा चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करा, त्याची घटना बनवा आणि ती चॅरिटी कमिशनरच्या कार्यालयात रजिस्टर करवून घ्या. आमच्या पैकी बहुतेक मकरंदने त्यांना विचारलं, आमचा आधी प्रायव्हेट ट्रस्ट झाला होता, त्याच बँकेत खातंही आहे, त्याचं काय होईल? ते म्हणाले, आपण प्रायव्हेट ट्रस्ट म्हणत असलो तरी चॅरिटी कमिशनरकडे नोंद केली आहे का? नाही ना, मग तो ट्रस्ट तुम्ही म्हणालात तरी तो अस्तित्वातच नाही. स्वामी हसत म्हणाले, म्हणजे समर्थ म्हणतात तसं अगाजे घडलेचे नाही तयाची वार्ता पुसशीच आहे. बाळासाहेबांसकट सर्व हजायला लागले. बाळासाहेब पुढे सांगू लागले, तुम्ही हा प्रायव्हेट ट्रस्ट विसर्जित करा, त्याचा ठराव करून सर्व विश्वस्तांच्या त्यावर सह्या घ्या. त्यांची खरी गरज नसली तरी आपल्याकडे ते असलेलं बरं. त्याचबरोबर या आत्ताच्या नावाचा पब्लिक ट्रस्ट रजिस्टर करा. त्याची ध्येय धोरणं तुम्ही आधी लिहिली आहेत तशीच असावीत. यानंतर थोडा विचार करत त्यांनी स्वामीजींना प्रश्न केला की तुम्ही यात विश्वस्त आहात का? स्वामी म्हणाले, नाही, मी विश्वस्त होणार नाही. ही मुलं आहेत तेच विश्वस्त राहतील. माझा ट्रस्टशी तसा कायदेशीर संबंध नको असं मला वाटतंय. बाळासाहेब म्हणाले काही हरकत नाही, उलट हे बरंच झालं म्हणायचं. तुम्ही कुठल्या प्रकारे यात बेनिफिशियरी किंवा लाभार्थी नाही. मकरंद बाळासाहेबांना म्हणाला तरी सुद्धा हा ट्रस्ट संपूर्णपणे स्वामीजींच्याच भोवती राहणार, स्वामी म्हणतील तसाच हा ट्रस्ट चालेल, त्यामुळे ते कुठल्या ना कुठल्या तरी पदावर असतील तर फार बरं होईल. बाळासाहेब क्षणभर विचारमग्न झाले, मग काहीतरी आठवत असल्यासारखं म्हणाले कदाचित काही करता येईल. त्यांचा तरुण सहकारी सुद्धा तिथेच उभा होता. जाड जाड पुस्तकांच्या प्रचंड मोठ्या शेल्फमधून कलकत्ता हायकोर्टच्या निर्णयाबाबत माहिती असलेलं पुस्तक त्यांनी आणायला सांगितलं. तो निर्णय त्यांनी वाचला आणि मग म्हणाले तुम्ही विश्वस्त नसलात तरी तुम्ही संस्थेचे कुलगुरू म्हणून नियुक्त होऊ शकता. कलकत्ता हायकोर्टाचं 4-5 वर्षापूर्वीचं जजमेंट आहे. रामकृष्ण संघाच्या संदर्भात असाच एक वाद निर्माण झाला होता, तेव्हाच स्पष्ट रुलिंग आहे. तुम्ही कायदेशीर दृष्ट्या या विश्वस्त संस्थेशी संबंधित नसलात तरी कुलगुरू म्हणून आध्यात्मिक मार्गदर्शनाचं काम करू शकता. त्याचप्रमाणे विश्वस्त संस्थेला सुद्धा दिशादर्शनाचं काम करू शकता. हे ऐकून आम्हा सर्वांना अगदी हायस वाटलं. एकदम दुःख वितळून जावं आणि समोरचा मार्ग स्वच्छ दिसावा तसं आमची स्थिती झाली. स्वामीजींच्याही चेहऱ्यावर संतोष पसरला. ते म्हणाले बाळासाहेब मला खात्री होती की तुम्ही यातून योग्य मार्ग काढणारच म्हणून. उगीचच का तुम्हाला पालखीवाला पुन्हा म्हणतात. बाळासाहेब भिडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी स्वामीजींचा उचित आदर सत्कार केला हे पाहून आम्हाला फार आनंद झाला. त्यांच्या लांबलचक दिवाणखान्यात बसल्यावर माझ्या मनात आलं की हे एवढ्या मोठ्या व्यक्तीकडे यायला मिळालं हे सुद्धा स्वामीजींमुळेच. अन्यथा आपल्याला यांच्या घरी जाऊन पाहुणचार घेण्याची काय पात्रता होती. चंदनाच्या वृक्षा शेजारी उगवलेली बोरी भाभे सुद्धा सुगंधित होते, पण ती किमया चंदनाचीच असते. बाभळी अशीच दैवगत्या चंदना शेजारी उगवलेली असते.
श्री स्वामीजी साष्टांग नमस्कार. मला माझ्या ध्यानासंबंधी प्रश्न विचारायचा आहे. मला ध्यानाच्या वेळी अशी सवय लागली आहे की सोहमचे 3-4 श्वास घेतल्यानंतर साक्षी भावात न जाता जे समोर दिसते आहे ते तसेच धरून ठेवायचे, विचार रोधून धरायचे, पुन्हा विचार उठला की जे समोर दिसतंय ते पुन्हा धरून ठेवायचे म्हणजे त्याकडे तसेच बघत राहायचे. विचार उठला की 6-6 विचार करायचा. जरी मी साक्षी भावात जायचा प्रयत्न केला तरी काही वेळातच पुन्हा वरील प्रमाणे ध्यान चालू होते. 6-6 विचार पुढे येत नाही, शांत वाटते पण खूप खोल ध्यान झाल्यासारखे क्वचितच वाटते. मला वाटते की आपल्या संप्रदायाच्या मुख्य साधनेपेक्षा साक्षी होऊन राहणे वेगळ्या प्रकारच्या ध्यानाची तर सवय लागली नाही ना असं विचारलेलं. वाटतंय त्याच्यातच सगळं आलं, परत मला प्रश्न का बरं विचारला असं मी विचारेन. अनुग्रहाच्या वेळेला तुम्हाला जे सांगितलेलं आहे तसं तुम्ही करत नसाल तर तसं करायला लागा एवढंच याचं उत्तर आहे. बाकी याचं उत्तर काय देणार. एवढंच नाही तर तुम्ही वेगवेगळ्या वेळेला कदाचित ग्रंथांमधून निरनिराळ्या किंवा इथं अनुषंगिक पद्धतीने साधना सांगत असताना साधनेविषयी ऐकाल, अशा सगळ्या वेळेला तुम्हाला जे अनुग्रहाच्या वेळेला सांगितलेलं आहे तेच तुम्हाला करणीय आहे, करायचं आहे हे लक्षात ठेवून तुम्ही ऐका. असं मी तुम्हाला सांगेन आणि मग अनुषंगिक पद्धतीने तुम्हाला जेव्हा ध्यान करून घेतलं जाईल ते कधीतरी करण्याची गोष्ट आहे हे त्या त्या वेळेला देखील सांगितलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला समजलंय की आपण अनुग्रहाच्या वेळेला सांगितलंय तसं ध्यान करत नाही एवढं पुरेसं आहे. आपल्या इथं सोहम ध्यान साधना पुस्तिका आहे ती घ्या, त्याची पारायण करा असं मी तुम्हाला सांगेन. आणि किंवा रोज वाचा, रोज ध्यान करता तर रोज वाचा आणि त्याप्रमाणे ध्यान करायला सुरुवात करा. जर एखाद वेळेला वाटलं की आपल्याला अनुग्रहाच्या वेळेला जे सांगितलेलं आहे ते परत एकदा ऐकायला मिळालं तर बरं होईल, अशा वेळेला मला सांगा. अनुग्रह जेव्हा होतात तेव्हा मी तुम्हाला आत बसायला परवानगी देईन, पण एखाद्या वेळेला एक वर्षा चार वर्षातून एकदा असे तुम्ही आत देखील जरूर येऊन बसू शकता. पण गुरुपदिष्ट साधनेमध्ये कानामात्रेचा बदल देखील न करता साधना करा. आपल्या मनाने कधी कधी त्या त्या वेळेला एखादी गोष्ट वाटते करून पाहतो जरा बरी वाटते आणि मग दुसऱ्याच पद्धतीने आपण काही करायला सुरुवात करतो, तसं कृपा करून कोणी करू नका असं मी तुम्हाला सांगेन. कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म या विषयावर आत्मनिवेदन भक्तीवरील प्रवचनांच्या वेळी नुकतेच झालेले आपले प्रवचन पुन्हा एकदा ऐकण्याची सवड मिळाली. गीता दर्शन मधून हाच विषय पूर्वी वाचला होता तेव्हा वाटले होते की कर्मणी अकर्म ही स्थिती हे अंतिम ध्येय आहे. केवळ ज्ञान प्राप्त झालेले संतच असे कर्म करू शकतात. परंतु या नवीन प्रवचनांमध्ये आपण तो विषय आमच्यासारख्या साधकांसाठी साधना म्हणून करता येईल असा विशद केलेला जाणवला. ते बरोबर आहे का? असेल तर काही शंका आल्या. खरंच आम्हाला कधीतरी क्वचित अशा भावाने कर्म करणे जमेल का असा एक प्रश्न. कधीतरी एखादे अवघड काम हातून अगदी सहज घडून जाते आणि जाणवते की हे आपल्या शक्तीने नाही घडले, सद्गुरूंनी कृपा केली, त्यांची शक्ती पाठविली आणि काम आपल्याकडून करविले गेले असा भाव सहज निर्माण होणे हा कर्मणी अकर्म ह्या अनुभवाची झलक आहे का? त्या प्रवचनांमध्ये आपण असे सांगितले की ध्यानाच्या वेळी देह मन बुद्धी विरहित असे इन्व्हर्टेड कॉमा मध्ये माझे अस्तित्व अधिष्ठान जाणवते त्या अनुभूतीची आठवण मनात साठवावी आणि मग कर्म करावे म्हणजे अकर्मणी कर्म. कर्मणी अकर्म हा भाव ठेवणे जमू शकेल, परंतु ध्यानामध्ये असा अनुभव आपल्या कृपेने अगदी क्वचित कधीतरी कित्येक महिन्यांच्या गॅप नंतरच मिळत राहतो. मग रोजच्या कर्माच्या वेळी तो पूर्वी आलेला अनुभव त्या अनुभवाचा ठसाच स्मरणात आणायचा का? कारण अवघड कामे तर रोजच समोर असतात, या उलट रोजचे ध्यान अगदी सॅटिस्फॅक्टरी होतेच असे नाही. बऱ्याचदा तर केवळ नियम म्हणून बसले जाते पण ध्यानानंतर दिवसभर मागे लागलेल्या कामांच्या लिस्टमुळे ध्यानात एकाग्रता होणेही कठीण जाते. या उलट कधी कधी खूप ओढीने आवडीने बसले जाते असा एकूण प्रश्न आहे. कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म हा भगवद्गीतेमध्ये भगवद्गीता आकलनाच्या दृष्टीने किल्लीचा श्लोक आहे असं विनोबा म्हणतात. भगवंतांनी कर्मणी अकर्म यः पश्येत अकर्मणी च कर्म यः स बुद्धिमान मनुष्येषु स स्वयुक्त हा कृत्स्न कर्मकृत असं म्हटलेलं आहे. आपल्या हातून उदंड कर्म घडत असताना आपली अकर्मदशा म्हणजे आत्म्याची अकर्मदशा ओळखणं याला कर्मणी अकर्म असं म्हणतात. अशी आत्म्याची अकर्मदशा ओळखण्यासाठी आपण देह मन बुद्धी नसून आपण आत्मस्वरूप आहोत असं चिंतन पाहिजे. ध्यान आणि ध्यानाच्या पश्चात तशा प्रकारचं चिंतन. ध्यान झालं की आपलं स्टॅच्युटरी काम झालं असं आपण समजायचं नाहीये. त्याच्याऐवजी ध्यान झालं की जे काही ध्यान होईल रोज आपलं ध्यान अगदी टोकाचं उत्कट आणि फार चांगलं होईल असं बऱ्याच वेळेला होत नाही. कधी कधी ध्यान तितकं चांगलं होतही नाही. अशा वेळेला जास्त प्रश्न निर्माण होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण हे कर्मणी अकर्म म्हणजे आपली कर्म जी आहेत त्याच्यामध्ये आपली अकर्म दशा ओळखणं हे विवेकाचंच काम आहे. आपल्या आत्म्याचं स्मरण अनुभव नसताना कसं करायचं आणि प्रत्यक्षत आपण कर्म करत असताना करत नाही असं कसं समजायचं असे खरे अडचणीचे मुद्दे आहेत. आपण आत्मस्वरूप आहोत याचं चिंतन करावं, त्याचंच ध्यान करावं, ते मनात वारंवार घोळवावं, तर्कबुद्धीने ते समजून घ्यावं, कधी कधी भक्तीच्या योगाने नामस्मरणाच्या योगाने देखील तसाच भाव ठेवावा अशा त्याच्यावरच्या युक्त्या आहेत. प्रत्येक वेळेला आपली चिंतनाची प्रवृत्ती नसेल तेव्हा नामानी काम होऊ शकतं. राम राम असं म्हणत असताना आपण रामरूप आहोत असा भाव ठेवून राम राम असं नाम आपण घेऊ शकतो. ध्यान झाल्यानंतर आपण आत्मस्वरूप आपण देह मन बुद्धी नाही अशा बोधावर राहण्याची एक युक्ती म्हणून देखील नामस्मरण आहेच. तसंच आपल्या साधनेमध्ये देखील हंस हंसे तियो ब्रुयात तो मी असं सारखं आठवत राहावं किंवा म्हणत राहावं किंवा चिंतन करत राहावं असं सांगितलेलं आहे. तसंही जर पाहायचं झालं तर कर्म करत असताना कर्मामध्ये पूर्ण लक्ष मी काय म्हणतोय ते पहा. कर्म करत असताना कर्मामध्ये पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे अशा भावाने काही कर्म करावीच लागतात. विशेष करून जी बौद्धिक कर्म आहेत ती बौद्धिक कर्म करत असताना इकडं तिकडं काही करून चालत नाही. त्यावेळेला कर्माकडे पूर्ण लक्ष देऊनच ते कर्म करावं लागतं. म्हणजे त्या कर्मामध्ये ज्या विविध कृती आहेत त्या कृती योग्य रीतीने होत आहेत याच्याकडे चांगलंच लक्ष द्यायला लागतं. त्यावेळी तुम्ही नाम देखील नाही घेऊ शकत. त्यावेळी तुम्ही तोच मी आहे वगैरे भाव देखील नाही ठेवू शकत. पण जेव्हा अशा प्रकारचं पूर्ण लक्ष देऊन कर्म केलं जातं तेव्हा त्या कर्माचं एक समाधान मिळतं. ते कर्म पार पडल्यानंतर हे कर्म ज्या देह मन बुद्धीने केलं त्या देह मन बुद्धीपेक्षा मी अत्यंत वेगळा आहे असा भाव धरावा. त्या कर्मापासून आपण स्वतः वेगळे होतो. देह मन बुद्धीने देह मन बुद्धीचं कर्म केलं असं समजावं. काही कर्म अशी असतात की ती कर्म करत असताना त्याच्यामध्ये तितकं लक्ष घालण्याचं कारण राहत नाही. तर ते कर्म करत असताना नामस्मरणासहित कर्म करता येतं. उदाहरणार्थ कबीर शेले विणत होते तो धोटा मारायचा इकडून तिकडं इकडं वीण पडत असताना, धाग्यामागे धागा जोडला जात असताना हे प्रतीक्षिप्त क्रियेने देखील होऊ शकतं. विणकर कोणत्याही प्रकारचा विचार करून हे कर्म करू शकतो. सांसारिक विचार करत करत देखील ते कर्म विणकर करू शकतो. कबीर नामस्मरणामध्ये इतके रंगून जायचे आणि आपलं काम करायचे की काम झाल्यावर त्यांना आश्चर्य वाटायचं की हे झालं कसं. हा शेला कोणी विणला? बहुतेक रामानेच येऊन काम करून राम गेला, आपण केलंच नाही असं वाटावं इतके नामस्मरणात गुंतून पडायचे. कित्येक कर्म अशी असतात की ती कर्म एकदा स्वाभाविक तुमच्या अंगवळणी पडली की मग तुम्हाला त्या कर्मामध्ये तितकं लक्ष घालायला लागत नाही. परमार्थाचं तर ध्यास सोडून एरवी देखील असा अनुभव येतो, म्हणजे नामस्मरण करणं, तोच मी आहे अशा प्रकारचा विचार करणं, ही तर एक बाजू झाली. पण कधी कधी तुम्ही एखादं कर्म करत असताना, कॉलेजमधली मुलं आहेत, त्यांना एक टास्क दिलेला आहे आणि भलं मोठं काम त्यांना दिलेलं आहे, हसत खेळत एकमेकांशी गप्पा मारत ती ते एखाद्या तासात दीड तासात उरकतात आणि झालं याच्याबद्दल आश्चर्य व्यक्त करतात. हे कसं झालं? याची खुबी अशी आहे की देह काम करत होता पण मन मात्र इतकं गप्पांच्या ठिकाणी रंगलेलं होतं किंवा जो विषय चालला होता त्याच्या ठिकाणी इतकं रंगून गेलेलं होतं की हातातून उदंड काम बाहेर पडल्यावर देखील आपण केलं याची किंचित ही जाणीव राहिली नाही. तसं पाहायचं झालं तर हेही कर्मणी अकर्मच आहे. कर्म तर उदंड घडलं पण झालं कसं याचंच आश्चर्य वाटतं. आणि अशा प्रकारची कर्म देखील कितीतरी वेळेला होतात. यावेळेला पारमार्थिक भाव नसतो असं असल्यामुळे ते कर्मणी अकर्म नसतं, पण मी केलं असा भाव नसतो. आपण आत्मस्वरूप, आनंद स्वरूप असा ध्यानामध्ये प्रत्यय घेतल्यानंतर कर्म करत असताना हे कर्म देह मन बुद्धीनी केलेलं असताना देखील मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे असा सहज भाव जेव्हा राहतो तेव्हा तुम्ही सद्गुरून गुरुपौर्णिमेच्या वेळेला इथं तुम्ही येता, सेवा करता, तेव्हा आपण किती वेळ उभं राहिलो, किती धावपळ केली काही लक्षात राहतं. जेव्हा तुमचं मन आनंदाने ते करतं आणि तिसरीकडेच गुंतलेलं असतं, आता तुम्ही इथलं ताट तिथं नेऊन देता आणि तिथली भरलेली ताटं इकडं आणून देता, या कर्माचं तुम्हाला काहीच वाटत नाही. कारण त्याचा उद्देश जो आहे तर तो कुठेतरी सेवेशी, भक्तीशी जोडला गेलेला आहे. अशा वेळेला तुमच्या हातून जे घडतं ते कर्मणी अकर्मच असतं. म्हणून त्यांनी म्हटले की एखादं अवघड काम हातून अगदी सहज घडून जातं, तेव्हा जाणवतं की हे ही शक्ती सद्गुरूंनी आपल्याला पुरवली. अवघड कामाच्या वेळेला असं आहे की अवघड कामाच्या वेळेला आपल्या सगळ्या शक्ती त्या कामाच्या तिथं लागतात. आपल्या अभिनिवेशाच्या शिवाय त्या शक्ती लागतात आणि त्यामुळे ती कामं उत्तम रीतीने पार पडतात. आणि मग जेव्हा आपण त्याच्यातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला खरंच असं वाटतं की हे कसं काय झालं कोण जाणे. म्हणून ज्या क्षणी कर्मामध्ये आपली अकर्म दशा म्हणजे आत्म्याची अकर्म दशा ओळखण्याची खुबी जमते, त्या क्षणी तुम्ही एका बाजूने आत्मरूप देखील होऊन जाता त्या वेळेपुरते. आणि तुमच्या असं लक्षात येतं की देह मन बुद्धीकडून जी कर्म घडत आहेत ती प्रत्यक्षत काहीही न करणाऱ्या अशा माझ्याकडून होत आहेत. त्या क्षणी अकर्मणी कर्म देखील साधलं जातं. कर्मणी कर्म ज्या वेळेला अकर्मणी कर्म साधलं जातं त्याच वेळेला कर्मणी अकर्म साधलं जातं, त्याच वेळेला आपण काहीही करत नसताना देह मन बुद्धी मात्र सर्व करते आहे हा उलटा अनुभव देखील त्याच क्षणाला येतो. आता साधकाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर साधक अभ्यास करता करताच हळूहळू सिद्ध होईल ना. सिद्ध झाला याचा अर्थ अशी काही एक गोष्ट झाली नाही की त्याला ते लेबल कोणीतरी आणून चिकटवलं तो सिद्ध झाला आणि मग त्याला ही कर्म जमायला लागली अशी कोणती गोष्ट नाही. साधना करता करता सिद्ध होत असतो. असं असल्यामुळे परमार्थातली कोणतीच गोष्ट अशी समजू नका की एकदम सिद्धाला जमते आणि साधकाला ती आवाक्यातच नाही. उलट साधना करता करता त्याचा अभ्यास करता करता आज दिवसभरातलं एक कर्म तसं जमेल की कर्म करत असताना आपली अकर्मदशा तुम्हाला पाहायला मिळेल किंवा तुम्हाला अनुभवायला मिळेल. तर सिद्धाला 100 कर्म जमतील तशी. हा साधक आणि सिद्धामध्ये फरक आहे. पण एक कर्म ज्यांनी जमवलं तोच 2 कर्म दिवसातून जमवेल तोच 10 कर्म जमवेल अशी आणि कालांतरांनी तो अनेक कर्म जमवत राहील. साधकाची संदेह वृत्ती पुढे होत असे निवृत्ती. साधक संदेहानी राहतो सिद्ध हा निसंदेह वर्तन करत असतो. पण हे निसंदेह वर्तन अशा अभ्यासानेच येतं. या अकर्मणी कर्माचं अजून एक उदाहरण म्हणजे जनाबाई आहेत. जसे कबीर सांगितले जातात तसे जनाबाई त्यांना असं वाटत असे की आपलं दळण कांडण वगैरे सगळ्या गोष्टी जणू विठ्ठलच करून जातो कोण करतं कोण जाणे. काम तर उदंड हातून घडत आहे पण त्या करण्याचा कोणताच क्षीण वाटत नाहीये. याचं कारण दळीता कांडिता तुझं गायीन अनंता हेच होत. असं असल्यामुळं ध्यान जरी झालं तरी ध्यान हा भक्ती प्रकारच समजावा राजयोगामध्ये. ध्यानामध्ये जे साधलेलं आहे ते टिकवण्यासाठी भक्तीचाच वापर चांगल्या रीतीने करता येतो. नामस्मरणाचा, तू यंत्री मी यंत्र या भावाचा. असं असल्यामुळं भक्तीच्या योगानी कधी चिंतनाच्या योगानी कधी स्मरणाच्या योगानी कधी तसं घोकून पण कोणत्याही पद्धतीने आपण त्या कर्मापासून वेगळे सकल कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सर्व कर्मामध्ये वर्तन करत असताना आपली नैष्कर्म्यता जो पाहतो आणि ज्याला एखाद्या कर्माची उदंड सवय लागली आहे त्याला त्या कर्माचा क्षीण येत नाही. लहानपणी आपल्याला पोहायला जेव्हा शिकवलेलं असतं तेव्हा आपण आपल्या वडिलांना म्हणतो की मी नाही येणार. तिथं विहिरीच्या काठावर देखील कुडकुडत उभा राहतो. ते आत बोलवत असतात पण आत जायला तयार राहत नाही. आणि त्या एकूण पोहण्याच्या कार्यक्रमातून एवढा दम लागतो एवढी भूक लागते दुपारपर्यंत आठवण राहते की नको होतं जायला. भीती वाटलेली असते उद्या जायचंय याचीही भीती आज वाटत राहते. पण मग नंतर नंतर त्या पोहण्याच्या कलेमध्ये तो इतका तरबेज होतो की ऑफिसमधून वगैरे आला की म्हणतो आता जरा पोहलं म्हणजे बरं वाटेल असं म्हणून तो उडी मारतो आणि फार छान त्याला आनंद होतो. आमच्या आरके शेठनं विचारा की कर्मणी अकर्म कसं असतं. ते गाडी चालवतात गाडी चालवतो असं त्यांना वाटत देखील नाही. एखादं खेळणं जणू आपल्या हातात आहे असं. कधी ब्रेक दाबला कधी गाडीचा वेग वाढवला लक्षात देखील येत नाही. कोणी मध्ये आलं तर थांबणं अचानक कसंही असेल तरी सहज घडून जातं. याला कर्मणी अकर्मच म्हणायचं. पण हे कर्मणी अकर्म आपल्या आत्म्याच्या स्मरणामध्ये जर झालं तर एरवी त्या कर्माचा क्षीण येत नाही हे खरं आहे. पण ते कर्म बोध जर द्यायला हवं असेल तर आत्म्याच्या स्मरणामध्ये असावं. म्हणजे झालं आत्म्याचं स्मरण राखायचं कसं नामस्मरणाने. नामस्मरणाने आपण आत आहोत परमात्मा स्वरूप आहोत नामात रंगून जाणं. जास्त विश्लेषण देखील नको. नामामध्ये प्रेम निर्माण होणं एवढं झालं आणि मग त्याच्या सहित ते कर्म होत असेल तर ते सहज त्या न्यायाने तशा पद्धतीने होतं. खरंच आम्हाला कधीतरी क्वचित अशा भावाने कर्म करणे जमेल का? जमेल. मी असं म्हणतो की दिवसातून एक किंवा दोन कर्म तर अशी करता यावीत. फार मोठा बोजा नको, पण एक दोन कर्म देखील तरी अशी करता यावीत की आपण तुम्ही आता बसलेले आहात, ऐकता आहात, एकूण इथे एक तासाचा बसण्याचा वेळ आहे, त्याच्यात पाच मिनिटं तरी अशी असावीत की देह मन बुद्धी बसलेली आहे सत्संगाला, पण आपण सत्संगाला बसलेले खरे आत्मरूपच आहोत. अगदी इथल्या कर्मापेक्षा देखील आपण सिद्धच आहोत, पूर्णच आहोत, असं एक पाच मिनिटं तरी आपली केली पाहिजेत. दिवसातून आपण चालतो भरपूर, पण एक पाच मिनिटं तरी या बोधाने चाललं पाहिजे. आपण बोलतो भरपूर, पण बोलत असताना एक थोडा वेळ तरी ठरवून देह मन बुद्धी आपलं काम करते आणि मी तिथं आहे, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आहे. आता हे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी हे आठवायचं कसं? मग आम्हाला त्याचा अनुभवच नसतो, तर हे विवेकाने आठवायचं असतं, त्याच्या ठिकाणी प्रेम ठेवूनच शेवटी याचा प्रयत्नच करायचा असतो. अशा प्रकारे प्रयत्न करून हे जमतं देखील. असं जमत जमतच हळूहळू एक दोन कर्मांमध्ये जर उतरलं, जेवत असताना देखील तुम्ही हे करू शकता. जेवत असताना एक थोडा वेळ, संपूर्ण जेवण अवघड जाईल, पण थोडा वेळ तरी देह जेवणाचं काम करतो आहे. आपण मुळातच मी नित्य तृप्तच आहे. जेवणाने तृप्ती पोटाला मिळेल, मी माझ्या ठिकाणी परिपूर्णच आहे, अशा भावामध्ये थोडा वेळ तरी राहण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला असं लक्षात येईल की तुमच्या अवतीभोवतीची दुनिया गरकन बदलली आहे. तेवढ्या वेळापुरतं तुम्हाला फार समाधान मिळालंय आणि हे खरंच करता येण्यासारखं आहे. असं करता करताच साधकाला या प्रकारे पारंगतता जेव्हा येते, तेव्हा कर्म करताना आपली अकर्म दशा ज्या क्षणाला समजते, त्या क्षणाला तो कर्म बंधापासून सुटतो. तेवढ्या वेळेपुरती तेवढ्या कर्माचा बंध त्याला लागत नाही, त्या कर्माचा लेप त्याला लागत नाही. त्यावेळेला मी केलं हा भाव नसतो, कारण तो दुसऱ्या ठिकाणी असतो. आणि असा जेव्हा दुसऱ्या ठिकाणी असणारा आणि आत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, आपल्या आनंद स्वरूपाच्या ठिकाणी असा कोणी एखादा राहायला शिकतो, तेव्हा त्याचं जीवन समृद्धतेने भरून जातं. म्हणून हा गीतेचा किल्लीचा श्लोक आहे असं त्याकरता म्हटलं जातं. डॉक्टर या एका भंग म्हणा.
नाही रे मी नाही रे, नाही रे मी नाही रे. सद्गुरु सर्वथाये, सद्गुरु सर्वथाये रे. नाही रे मी नाही रे, सद्गुरु सर्वथाये रे. चित विलास सर्वदृश्य हे चित विलास सर्वदृश्य हे आत्मस्वरूपी पाही रे आत्मस्वरूपी पाही रे सद्गुरु सर्वा ठाई रे सद्गुरु सर्वा ठाई रे नाही रे मी नाही रे नाही रे मी नाही रे सद्गुरु सर्वा ठाई रे द्वैताद्वैत जीव कल्पना द्वैताद्वैत जीव कल्पना बुडाली आनंद डोही रे बुडाली आनंद डोही रे सद्गुरु सर्वा ठाई रे सद्गुरु सर्वा ठाई रे नाही रे मी नाही रे नाही रे मी नाही रे सद्गुरु सर्वा ठाई रे प्रेमास्तव गुरु भक्त प्रेमास्तव गुरु भक्त दत्ता अवधूता पाही रे दत्ता अवधूता पाही रे सद्गुरु सर्वा ठाई रे सद्गुरु सर्वा ठाई रे नाही रे मी नाही रे नाही रे मी नाही रे सद्गुरु सर्वा ठाई रे सद्गुरु सर्वा ठाई रे
फार अच्छा. एका तरुण मुलाचा प्रश्न आहे, माझे रुटीन सकाळी ध्यान दुपारी कॉलेज मग त्यानंतर व्यायाम असे आहे. अभ्यास करताना किंवा कॉलेजमध्ये असताना माझे मन एकदम कॉलेजमध्ये गुंतले जाते, कारण काही सबमिशन्स किंवा परीक्षा देताना मन त्यामध्ये नसले तर मग सर्व मागे पडते. त्यानंतर संध्याकाळी व्यायाम करताना शरीराकडे आपोआप लक्ष दिले जाते, म्हणून कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यावे हे समजण्यात गोंधळ झाला आहे. म्हणून राहत ते फक्त सकाळी केलेलं ध्यान, त्या पलीकडे भाव ठेवणं रुटीनमुळे जमायला अवघड जाते. पण तरी सर्व बॅलन्स करून जास्तीत जास्त वेळ परमार्थाला कसा दिला जाऊ शकतो, कृपया मार्गदर्शन करावे. हा कर्मणी अकर्मचाच प्रश्न आहे प्रथा एक प्रकारे. आणि मी याला हेच सांगेन की कॉलेजमध्ये अभ्यास करताना किंवा कॉलेजमध्ये आपलं मन एकदम कॉलेजमध्ये गुंतवणं, सबमिशन्स किंवा परीक्षा किंवा जे शिकवलं जात आहे तिथं देणं हे योग्यच राहील. मगाशी मी सांगत होतो तेव्हा देखील दिलेल्या उत्तरात काही कर्म अशी असतात की त्यावेळेला तुम्ही त्या कर्मापासून बाजूला न जाणं श्रेयस्कर, त्या ठिकाणी पूर्ण गुंतणंच योग्य. तुमच्या सगळ्या शक्ती तुम्ही जो अभ्यास करता आहात त्याच्यामध्ये घालणं गुंतवणं हेच श्रेयस्कर आहे. कॉलेजमध्ये श्रवण करत असताना प्राध्यापकांकडून हा प्रश्न अशा करता मला चांगला वाटला की मला जसे विद्यार्थी भेटतात तसे प्रोफेसरही भेटतात, आणि मुलं हल्ली कधी कधी कॉलेजमध्ये तासाला बसत नाहीत असं सांगणारे प्रोफेसरही भेटतात तेव्हा मला खरंच वाईट वाटत. काही कोर्सेस तर असे आहेत, मी इथल्या मुलांना असं सांगितलं की कोणी बसो किंवा बसू नये, तुम्ही जाऊन बसत जा. ती कॉमर्सची मुलं होती, त्यांना त्यांच्या प्राध्यापकांनी येऊन विचारलं की तुम्ही खरंच बसणार आहात का, कारण तुम्ही जर दोन चार जण बसलात तर मला कॉलेजमध्ये येऊन शिकवायला लागेल वर्गात, कारण आम्ही येतो पाहतो मुलं नाहीयेत आणि स्टाफ रूम मध्ये जाऊन बसतो, तुमच्या दोन तीन जणांकरता मी शिकवणार तरी काय. अशी विचित्र परिस्थिती कॉलेजमध्ये निर्माण झाली. तर मला ती मुलं विचारायला आली, आता आम्ही काय करू, कारण आमचे प्रोफेसरच येऊन विचारतात की तुम्हाला खरंच बसायचंय म्हणून तुम्ही इथं आलायत. अशी अवघड परिस्थिती असताना काही काही कोर्सेस मात्र, जसे इंजिनिअरिंग सारखे कोर्सेस आहेत, तिथं जाऊन बसायलाच लागतं, काय जे शिकवतात ते ऐकायलाच लागतं, निदान तसं लागावं अशी विद्यार्थ्याची इच्छा आणि तिथं सिरियसली हे काम चालतं. बरोबर आहे ना सुचित्रा? तिने खूप सिरियसली शिकवलं. तर अशा वेळेला जेव्हा शिकवलं जातं, मी वेगवेगळ्या वेळेला उत्तरं देताना देखील सांगितलं की श्रवण ही एक कलाच आहे आणि ती फक्त इथे येऊन केंद्रात येऊन ऐकून जाण्यापुरती नाहीये, तर सर्व ठिकाणी श्रवण ही कला आहे. आपण विद्यार्थी असू तर प्रश्नच येत नाही, जे सांगितलं जातं ते मनात आपल्या विचाराच्या भिंती उभ्या न करता जसं आणि ज्या तर्कांनी सांगितलं जातंय तसं आणि त्या तर्कांनी समजून घेणं. बराचसा अभ्यास, म्हणजे माझ्याशी कल्पना आहे, जवळपास 60-70% अभ्यास नुसत्या श्रवणानेच होतो. जर चांगलं भक्कम ऐकण्याची ज्याला सवय लागलेली आहे त्याला नंतर वाचत असताना सगळं आठवायला सुरुवात होते. असं असल्यामुळं त्यावेळेला सकाळी ध्यान हे रुटीन बरोबर आहे, पण कॉलेजमध्ये परमार्थ जमत नाही असा या प्रश्नाचा रोख आहे. तर काहीही बिघडत नाही, ज्या वेळेला तुम्ही कॉलेजमध्ये बसलेले असता आणि ऐकत असता अथवा सबमिशन देत असता अथवा स्टडी रूम मध्ये जाऊन अभ्यास करत असता, तेव्हा एकाग्रतेने अभ्यास करणं हेच आपलं काम आहे. मगाशी मी म्हटलं तसं, आपल्या देह मन बुद्धीकडून हे कर्म काढूनच घ्या. देह मन बुद्धी आपला नोकर असल्यासारखंच आहे, साधन आहे आपलं, आणि ते साधन आपल्या हिताकरता वापरून घेणं हे आवश्यकच आहे. कॉलेजमध्ये जेव्हा अशा वेळा असतात त्याच्या व्यतिरिक्त देखील मननाच्या वेळा देखील असतात. मी प्रत्यक्षत कॉलेजमध्ये जायचो आणि यायचो तेव्हा मला असं आठवतं, विद्यार्थी दशेत असताना आमच्या एका शिक्षकांनी मला असं सांगून ठेवलं की जसं मुद्द्यावरून गोष्ट असते तसं गोष्टीवरून मुद्दे तयार करायला तू शिक. म्हणजे जर भला मोठा धडा असेल तर त्या धड्याचे काही पॉइंट्स महत्वाचे असे जर लक्षात आले तर सगळा धडा आठवला गेला पाहिजे. त्याच्यासाठी आधी धडा वाच, पण त्याचे थोडे मुद्दे, म्हणजे एका पॅरेग्राफमध्येच तो धडा यायला पाहिजे. एखादं भलं मोठं उत्तर एखाद्या 10 ओळीतच यायला पाहिजे की त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आठवतील, आणि ते वाचत राहा. परीक्षेच्या वेळेला रॅपिड रिव्हिजन करता देखील त्याचा उपयोग होईल, डिटेलमध्ये एकदा वाचन झाल्यानंतर, दोनदा तीनदा वाचन झाल्यानंतर मग जर काही करायचं असेल तर केवळ मुद्दे, तो मुद्दा आठवला की तुला सगळं लिहिताना आठवेल. मग मी छोट्या छोट्या डायऱ्याच केल्या, प्रत्येक विषयाच्या केल्या, आणि अगदी खेळायला जात असताना मला क्रिकेट खेळण्याचा फार नाद होता, पण क्रिकेट खेळत असताना माझा अभ्यासही चालू असायचा. सहज उघडायचं, एक प्रश्न पाहायचा, त्याच्यावरचे मुद्दे खिशात ठेवायचं, आणि आपण आठवू शकतो. कोणालाही न समजता परमार्थ जसा गुप्तपणाने करायचा आहे तसा अभ्यास देखील असा करता येतो. आणि हा अभ्यास अशा प्रकारे करावा, श्रवण ही अशी एक उत्तम सवय आहे की नंतर तुम्हाला एक तुमचा वरिष्ठ काहीतरी सांगतो, तुम्ही भलतंच समजता त्यांनी काय सांगितलं ते, आणि तुम्ही ते करता आणि मग नंतर बोलणी खाता की तुला असं सांगितलेलं नव्हतं, तू हे काय म्हणून केलं, तुमचा गोंधळ होतो की यांनी खरं काय सांगितलं. तर श्रवणच पक्क नसतं, त्यांनी काय सांगितलं हे कळलेलंच नसतं. म्हणून पक्क श्रवण करण्याची सवय असणं ही फार चांगली गोष्ट आहे, ही हितावह गोष्ट आहे. ती इथं देखील कामाला येईल, बाहेरही कामाला येईल. जिथं जिथं श्रवण करण्याची वेळ येईल तिथं तिथं एकाग्र व्हावं आणि श्रवण करावं. त्यामुळं कॉलेजमध्ये ज्या प्रकारे हा करतो आहे ते त्यांनी तसंच चालू ठेवावं. एवढंच नाही, जाता येता देखील 2-3 प्रश्न तयार होतात. हल्ली 5-5, 10-10 किलोमीटरवर कॉलेजला जायला लागतं. आणि मगाशी कर्मणी अकर्म जसं तसंच तुम्ही मोटरसायकल सहज चालवता. तुम्हाला कल्पनाही नसते की आपण किती जणांची पंचायत करत चालवतोय. तुम्ही तुमच्या यांनी चालू असता आणि तुम्हाला त्याचा अजिबात ताण येत नाही या वयात. अशा वेळेला तुम्ही तुमचा अभ्यासाचा विषय देखील डोक्यात घोळवत जाऊ शकता. पुढे एक वेळ येईल की तुम्हाला हाच रिकामा वेळ गाडी चालवत असताना नाम घेता येईल. पण आत्ताच जर तुमचं कर्तव्य अभ्यास हे आहे तर त्याच्याकरता एक योग्य वेळ देणं याच्यात काही चूक नाही. हा अभ्यास व्यायामाच्या वेळेलाही तुम्ही करू शकाल, पण व्यायामाच्या वेळेला तुम्ही नामही घेऊ शकाल. रोज दंडाकडे पाहण्याचं काही कारण नाहीये. रोज दंडाकडे पाहून काही होत नाही. व्यायाम इन्स्ट्रक्टरनी सांगितलं त्याप्रमाणे जिम मध्ये जाऊन करत असताना आता एक सांगितलं आणि ते 50 वेळेला तुमच्याकडून तो करून घेतोय तर त्यावेळेला तुम्ही नाम घेऊ शकता. श्वास घेणं सोडणं चालू असतं, त्याच्यावर सोहमचा भाव ठेवू शकता, असं काहीही करू शकता, अभ्यासही करू शकता. आणि मोकळा वेळ बराच असतो, त्यावेळेला अनुसंधान देखील ठेवू शकता, नामस्मरण करू शकता, तो मी असं आठवू शकता. एवढ्या 3 कृती याच्या जीवनात प्रधान आहेत. एक कॉलेज, दुसरा व्यायाम आणि तिसरं ध्यान. याच्या व्यतिरिक्त आपलं जेवण खाणं असतं, आपलं सहज बसणं उठणं असतं. अशा वेळेला एकतर अभ्यासाचं तरी चिंतन जरूर करा किंवा परमार्थाच्या संबंधातलं चिंतन सुद्धा जरूर करा, असं काही तुम्ही करू शकाल. परमार्थाला जास्तीत जास्त वेळ कसा दिला जाऊ शकतो हे सगळं करत असताना, तर अभ्यासाच्या वेळेला अभ्यासच करा, व्यायामाच्या वेळेला परमार्थाच्या गोष्टी तुम्ही करू शकाल, नामासारख्या, अनुसंधानासारख्या. आणि इतर भरपूर वेळ आहे. तसा जर वेळ पाहायचा झाला तर निदान 2-3 तास सुद्धा विद्यार्थ्याला मोकळा निश्चित मिळतो की ज्यावेळेला तो थोडा ज्याला अभ्यासापासूनही दूर राहायचंय. आणि अभ्यास हे ध्येय असल्यामुळं फार सिरियल, नाटकं, सिनेमा याच्यातही गुंतून पडायचं नाहीये. अशा वेळेला तुम्ही थोडस वाचन, पारमार्थिक ग्रंथाचं थोडस नामस्मरण, अनुसंधान, एखादी 1-15-20 मिनिटाची ध्यानाची बैठक असं सहज करू शकाल. अशा प्रकारे या जीवनामध्ये, हा विद्यार्थी जीवनामध्ये अशा प्रकारचा बॅलन्स आपण निश्चित साधू शकू. बरेच दिवस हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न माल खरं तेव्हा आला तेव्हाच लगेच घ्यायचा होता. काही ना काही कारणासाठी हे राहून गेलेले प्रश्न मी दिवाळीपूर्वी घ्यायचं ठरवलं. तर तसे हे आधी आलेले प्रश्न आता एक बराच मोठा बंच आहे. हे एवढं तर मला संपवणं शक्य नाही, ते एकाच व्यक्तीचे सगळे प्रश्न, तर ते मी नंतर घेऊ शकेन. स्वामी माधवनाथांच्या आठवणीमध्ये एकदा ऐकले होते, स्वामी माधवनाथ म्हणाले मला आता खूप दूर जायचे आहे आकाशाकडे बोट दाखवून. स्वामीजी हे कुठल्या संदर्भात म्हणाले असतील, कारण ते तर सर्व दूर परमेश्वराशी ऑलरेडी एकरूप झालेले होते, मग अजून दूर कुठे जाणार का? ते सहज समोरच्या साधकांच्या मर्यादा बघून त्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये म्हणाले असतील. रामकृष्ण परमहंसांनी जसे उद्गार काढले होते की जो राम जो कृष्ण तोच मी झालो होतो, अशा स्वरूपाचे उद्गार स्वामी माधवनाथांनी कधी काढले होते का? कारण तेही परमहंसच आहेत, असे उद्गार स्वामीजींनीही काढलेले होते. स्वामीजीही असं म्हणालेले होते, आणि एकदा दोनदा नाही तर जवळपास माझ्या आठवणीतच चार पाच वेळेला मला आठवत, आणि स्वामीजींच्या आठवणी मध्ये कोणी वाचल्या, अध्यात्म मंगलधाम मध्ये प्रमोदिनी ताईंनी वाचल्या, त्याच्यात देखील एकदा स्वामीजींनी असा उद्गार काढला असं तिने वाचलेलं होतं की मी कोण आहे असं वाटतं, तो राम तो कृष्ण तोच या देहाच्या अंगाने आता काम करतो आहे. सगळे संत या देहाच्या अंगाने काम करत आहेत, असेही उद्गार त्यांनी काढलेले होते. हे सगळे माझ्याकडून काम करून घेतात असं स्वामीजी म्हणालेले होते. आणि मला आता खूप दूर जायचे आहे हे कधी ते म्हणालेले होते आठवणींमध्ये मी देखील ऐकलेलं आहे हे. तर ते कोणाला कोणत्या वेळेला तेव्हा त्यांची भावावस्था काय होती हे आत्ता तो प्रसंगही समोर नसताना एकदम सांगणं तसं कठीणच आहे. खरं म्हणजे जेव्हा आठवणी आपण ऐकल्या तेव्हा ज्याने आठवण सांगितली तेव्हा कदाचित सांगितलं असेल की ते कोणत्या भावानी ते म्हणाले. खूप दूर आपल्याला जायचं आहे, इथं आपल्याला राहायचं नाही, आता आपल्याला आपल्या मुक्कामाची ओढ लागलेली आहे, असे स्वरूपानंदांनीही उद्गार काढलेले होते. या पृथ्वीतलावरचं काम किंवा सांप्रत जीवनाचं काम संपत आल्याची जाणीव जेव्हा संतांना होते तेव्हा कदाचित संत अशा प्रकारचे उद्गार काढतात. त्यांनी देह ठेवायच्या आधी आपण आपली कार्य समाप्ती जवळ आलेली आहे हे विशेष करून महिन्या दोन महिने आधी स्वामीजींनी वेगवेगळ्या प्रसंगी सांगितलेलं देखील होत. कोणाला म्हणाले की गुरुपौर्णिमेच्या नंतर पादुका गुरुपौर्णिमेच्या दिवशी पादुका घेऊन जाशील तर फार उशीर होईल, त्याच्याऐवजी तू असं कर की आताच ये आणि पादुका तुझ्या माझ्याकडे ज्या ठेवल्यात तुझ्या करता म्हणून त्या घेऊन जा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी फार उशीर होईल असं म्हणाले. पण मग नंतर आता असं वाटतं की त्यांना ते कळालेलं होतं आणि ते प्रगट करत नव्हते. त्यांच्या खिडकीच्या बाहेर एक वृक्ष आहे, त्या वृक्षावर दोन पक्षी येऊन मोठ्या आनंदाने बागडत असतात, ते दाखवतात सरलाताईंना की सरलाताई बघ हे दोन पक्षी सकाळी किती आनंदाने इथं येतात, गाणी गातात, त्यांच्याकडे बघून फार बरं वाटत. आणि एके दिवशी ते सरलाताईंना म्हणले की सरलाताई बघ आज दोन पक्षी नाहीयेत, एकच पक्षी आहे, आणि हा एकच पक्षी कसा तरीच ओरडतोय, हा दुसरा पक्षी मेला की काय कोण जाणे. सरलाताई आपलंही असंच असतं असं म्हणाले. आणि हे नेमकं त्यांनी देह ठेवायच्या आधी काही दिवस झालेलं हे संभाषण होतं, पण हे तसं लक्षात येणं कठीण असतं. तशा संदर्भात कदाचित हे म्हटले असतील. ब्याण्णव साली त्यांनी उत्तराधिकार दिले तेव्हा ते वारंवार सांगत होते तुम्ही ती नुकतीच ऐकली सीडी की मी अजून 10 वर्ष आहे, 10 वर्ष हा प्रश्न नाहीये. पण एक वाक्य तुम्ही ऐकलं असेल की मग तुम्हाला असं वाटेल हे आताच का करून ठेवतायत, न जाणो 4 वर्षांनी मी नसेन तर, असं म्हणालेले होते. आणि 4 वर्षांनी त्यांनी देह ठेवला. पण हे त्यांना नक्की समजलं की न समजलं हे दुसऱ्या कोणाला सांगता येणं फार कठीण आहे, नाही का? फार कठीण आहे. पण अशा प्रकारचे सूचक उद्गार अगदी त्या कार्यक्रमात देखील ते म्हणाले, 10 वर्ष मी आहे हे वाक्य त्यांनी 7-8 वेळेला उच्चारलं. पण एकदा ते असं म्हणाले त्याच संभाषणात, मग हे आत्ताच कशाला करायला पाहिजे, पण काय सांगताय, देहाचा काय भरोसा, 4 वर्षांनी मी नसेन तर, असं म्हणाले. आणि नेमके 4 वर्षांनी स्वामीजींनी देह ठेवला. तर हे योगायोग समजायचंय की त्यांना काही समजलेलं होतं हे समजायचं, त्याचं उत्तर देणं फार फार अवघड आहे असं मला वाटतं. पण हे घडलेलं होतं हे तितकंच खरं आहे. असो, एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी हरी 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 बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि
हरि. काही निवेदन आहे आज.